निर्गम अध्याय 34. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहिल्या दोन पाट्यांप्रमाणे आणखी दोन दगडी पाट्या घडवून तयार कर. म्हणजे फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्याच्यावर लिहीन. पहाटेस तयार हो व सिनाय पर्वतावर चढून ये, आणि तेथे पर्वताच्या शिखरावर माझ्या समोर हजर रहा. तुझ्या बरोबर कोणी चढून वर येऊ नये. पर्वतावरील कोणत्याच ठिकाणी कोणी मनुष्य दिसू नये. तसेच शेरडे मेंढरे कळप व गुरे ढोरे यांना त्या पर्वताच्या पायथ्याशी चरू देऊ नकोस. तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्याच आणखीन दोन दगडी पाट्या घडून तयार केल्या. सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सिनाय पर्वतावर चढून गेला. तेव्हा मोशे पर्वतावर आल्यावर परमेश्वर एका ढगातून त्याच्याकडे खाली उतरला व तेथे त्याच्यापाशी उभा राहिला, आणि त्याने परमेश्वर या नावाची घोषणा केली. परमेश्वर त्याच्या पुढून अशी घोषणा करीत गेला, परमेश्वर परमेश्वर दयाळू कृपाळू देव, मंदक्रोध दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय अपराध व पाप यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीत गय न करणारा असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो. मग मोशेने ताबडतोब भूमीपर्यंत वाकून परमेश्वरास नमन केले. मग तो म्हणाला, हे प्रभू, तुझी कृपादृष्टी जर माझ्यावर झाली असेल तर तू आमच्या बरोबर चालावे. हे लोक ताठ मानेचे आहेत हे मला माहीत आहे, तरी आमचा अन्याय व पाप यांची तू आम्हाला क्षमा कर आणि आपले वतन म्हणून आमचा स्वीकार कर. मग परमेश्वर म्हणाला, पहा, मी तुझ्या सर्व लोकांबरोबर हा करार करीत आहे. आतापर्यंत पृथ्वीवरील कोणत्याही राष्ट्रासाठी यापूर्वी कधीही केलेले नाहीत ते चमत्कार मी करीन. ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सर्व लोक परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे. मी आज तुला ज्या आज्ञा देतो त्या तू पाळ. म्हणजे मग मी अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी या लोकास तुझ्या समोरून घालवून देतो. सावध रहा, नाहीतर तू ज्या देशात जात आहेस त्यामध्ये राहणाऱ्या लोकांबरोबर कोणत्याही प्रकारे करार मदार करशील आणि तो तुला पाश होईल. परंतु त्यांच्या वेद्या पाडून टाक, त्यांचे स्तंभ तोडून टाक, त्यांच्या अशेरा मूर्ती फोडून टाक. तू तर कोणत्याही दुसऱ्या देवाला नमन करू नये, कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान असे आहे तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. तू सावध रहा, या देशातील रहिवाशाबरोबर कोणत्याही प्रकारचे करार मदार करू नको. ते व्यभिचारी मतीने आपल्या देवामागे लागून त्यांना बलिदान करतील. त्यातल्या कोणी तुला बोलावले असता तुम्ही त्यांच्या बलिदानातले काही खाल. त्यांच्या कन्यांची तुम्ही आपल्या पुत्रांसाठी पत्नी म्हणून निवड कराल. त्यांच्या कन्या व्यभिचारी मतीने आपल्या देवाच्या मागे जातील आणि त्या तुमच्या पुत्रांना व्यभिचारी बुद्धीने त्यांच्या नादी लावतील. तू आपल्यासाठी ओतीव देव करू नको, बेखमीर भाकरीचा सण पाळ, मी दिलेल्या आज्ञेप्रमाणे नेमलेल्या वेळी अबीब महिन्यातील 7 दिवस पर्यंत तू बेखमीर भाकर खावी, कारण अबीब महिन्यात मिसर देशातून तू बाहेर निघालास, प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे, तसेच तुझ्या गुराढोरांपैकी गायीचे व मेंढराचे प्रथम जन्मलेले नर वत्स माझे आहेत, गाढवीचे पहिले शिंगरू खंडणी दाखल एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे, पण त्यास तसे सोडवले नाही तर त्याची मान मोडावी, तुझ्या मुलांपैकी प्रत्येक ज्येष्ठ पुत्राला मोबदला देऊन सोडवून घ्यावा, कोणी रिकाम्या हाताने माझ्या समोर येऊ नये, 6 दिवस तू आपले कामकाज कर, परंतु 7व्या दिवशी विसावा घे, नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही 7व्या दिवशी तू विसावा घे, तू सप्ताहाचा म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळावा, तुमच्या सर्व पुरुषांनी वर्षातून 3 दा इस्रायलाचा देव प्रभू परमेश्वर ह्या समोर हजर राहावे, मी तर परराष्ट्रांना तुझ्या पुढून घालवून देईन, मी तुझ्या देशाच्या सीमा वाढवीन, आणि वर्षातून 3 दा तू आपला देव परमेश्वर याच्या समोर हजर राहायला जाशील, त्यावेळी तुझ्या देशाचा कोणीही लोभ धरणार नाही, माझ्या यज्ञबलीचे रक्त खमीराच्या भाकरी बरोबर अर्पू नये, आणि वल्लांडण सणाच्या यज्ञ पशुचे काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये, हंगामाच्या वेळी तुझ्या जमिनीच्या उत्पन्नातील प्रथम पिकाचा सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर याच्या मंदिरात आणावा, कळडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, ही वचने लिहून ठेव, कारण याच वचनांप्रमाणे मी तुझ्याशी व इस्रायल लोकांशी करार केला आहे. मोशे तेथे परमेश्वराजवळ 40 दिवस व 40 रात्र राहिला. त्या दिवसात त्याने अन्न खाल्ले नाही, आणि तो पाणीही प्याला नाही, आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे 10 आज्ञा लिहून ठेवल्या. मग मोशे साक्षपटाच्या त्या 2 पाट्या घेऊन सिनाय पर्वतावरून खाली उतरला. परमेश्वराशी बोलल्यामुळे त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्यास भान नव्हते. अहरोन व सर्व इस्रायल लोक यांनी मोशेच्या चेहऱ्यावरील तेजस्वी किरणे पाहिली तेव्हा ते त्याच्याजवळ जायला घाबरले, परंतु मोशेने अहरोन व मंडळीचे प्रमुख यांना बोलावले तेव्हा अहरोन व मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले, तो त्यांच्याशी बोलू लागला. त्यानंतर सर्व इस्रायल लोक जवळ आले आणि जे काही परमेश्वराने त्यास सिनाय पर्वतावर सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले. लोकांशी आपले बोलणे संपविल्यावर मोशेने आपला चेहरा आच्छादनाने झाकला. जेव्हा कधीही मोशे परमेश्वराबरोबर बोलावयास त्याच्या समोर आत जाई तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या चेहऱ्यावरील आच्छादन काढीत असे. मग तो इस्रायल लोकांकडे बाहेर येऊन परमेश्वर जी काही आज्ञा देई ती तो त्यांना सांगत असे. मोशेचा तेजाने तळपणारा चेहरा इस्रायल लोक पाहत तेव्हा तो पुन्हा आपला चेहरा झाकून घेई आणि तो परमेश्वराकडे बोलावयास आत जाईपर्यंत तो आपला चेहरा झाकून ठेवत असे.